स्तोत्र संहिता अध्याय 142 दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र गुहेत असताना त्याने केलेली प्रार्थना। मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारितो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करीतो, मी त्याच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडितो, मी आपले संकट त्याला सांगतो। माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे। मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडिला आहे। माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही। हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस। जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस। माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे। माझा छळ करणाऱ्यांपासून तू मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत। मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ। तू मला औदार्य दाखवितोस म्हणून नीतिमान माझ्या भोवती जमतील।